नमस्कार, आकाशवाणी पणजीच्या प्रादेशीक खबरां विभागावर बी अक्षता बोडके तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. भूतानाचे राजा जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक हांच्या निमंत्रणावेल्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 11 आनी 12 नोव्हेंबर अशे 2 दीस भूतानाच्या राजकीय दौऱ्यार आशिल्ले. सिक्कीमांत आयज 13व्या आंतरराष्ट्रीय पर्यटन मार्टाचे उक्तावण केंद्रीय पर्यटन आनी संस्कृती मंत्री गजेंद्र सिंग शेखावत करतले. वाणिज्य आनी उद्देग मंत्री पियुष गोयल हांणी नियात क्षमता आशिल्ल्या सगळ्या आदिवासी उत्पादनांक सरकार आंतरराष्ट्रीय बाजारपेठेन प्रोत्साहन दितलो अशें कळयलां. दिल्लीत लाल किल्ल्या कडेन जाल्ल्या दहशतवादी हल्ल्यांतल्या जिवीतहानी बद्दल केंद्रीय मंत्रीमंडळान आयज तीव्र शोक व्यक्त करपी ठराव मंजूर केला. आता पुराय खबरो. भूतानाचे राजा जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक हांच्या निमंत्रणावेल्यान भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 11 आनी 12 नोव्हेंबर अशे 2 दीस भूतानाच्या राजकीय दौऱ्यार आशिल्ले. तांणी बुधवारा सकाळीं थिंपूत भूतानाचे चवथे राजा जिग्मे सिंगे वांगचुक हांची भेट घेतली. दोनी फुडाऱ्यांनी द्विपक्षीय संबंध आणि परस्पर हिताच्या मुद्द्यांचे चर्चा केली. या संदर्भात तांणी दोन्ही देशांच्या लोकांक लागी हाडपी समायिक अध्यात्मिक आणि संस्कृतिक बंद अधोरेखित केले. थिंपूत सुरू आशिल्ल्या जागतिक शांती प्रार्थना महोत्सवाचो भाग म्हणून चांग लिमी थांग स्टेडियमात कालचक्र दिक्षा समारंभात प्रधानमंत्र्यांनी भूतानाचे राजा, भूतानाचे चवथे राजा आणि भूतानाचे प्रधानमंत्री हांचे वांगडा वाटो घेतलो. भूतानाचे मुख्य मठाधीश जे खिनपो हांच्या अध्यक्षतेखाला प्रार्थना केल्यो. प्रधानमंत्री मोदी हांणी भूतानाच्या 13व्या पंचवार्षिक योजनेक जातून अर्थिक प्रोत्साहन कार्यक्रम आसपावता ताका भारताच्या अढळ तोक्याची पुष्टी केली. भूतानाची प्रमुख विकास प्राधान्य सध्या करपाक आणि सगळ्या क्षेत्रांमधी शाश्वत विकासांत चालना दिवपाक सक्रियपणान मदत करपाच्या भारताच्या वचनबद्धतेचे तांणी भर दिलो.
और भूटान की प्रगति और समृद्धि एक दूसरे से जुड़े हुए हैं और इसी भावना से भारत सरकार ने पिछले वर्ष भूटान के 5-year plan के लिए 10,000 करोड़ रुपीज सहयोग की घोषणा की थी. ये फंड रोड से लेकर एग्रीकल्चर तक, फाइनेंस से लेकर हेल्थ केयर तक, ऐसे हर सेक्टर में उपयोग हो रहा है जिससे भूटान के नागरिकों की ईज ऑफ लिविंग बढ़ रही है.
सिक्कीमांत आयज 13व्या आंतरराष्ट्रीय पर्यटन मार्टाचे उक्तावण केंद्रीय पर्यटन आणि संस्कृती मंत्री गजेंद्र सिंग शेखावत करतले. ईशान्येकडच्या प्रदेशाखातीर आंतरराष्ट्रीय पर्यटन मार्ट हाची ही 13वी आवृत्ती. मंत्रालयान 4 दीस चलपी या कार्यक्रमात ईशान्येकडेन प्रदेशातली पर्यटन क्षमता दर्शायतली असे सांगला. शाश्वत आणि समावेशक पर्यटन विकासाक चालना दितना या प्रदेशातल्या समृद्ध नैसर्गिक सौंदर्य, सांस्कृतिक विविधता आणि साहसी पर्यटनाच्या संधीचेर उजवाड घालपाचो प्रयत्न करतले. या कार्यक्रमात स्पेन, थायलंड, फ्रान्स, रशिया, जर्मनी, व्हिएतनाम आणि हेर 19 परस अधिक देशांचे प्रतिनिधी सहभागी जातले असे मंत्रालयान सांगला. या कार्यक्रमात ईशानाकडच्या समृद्ध कलात्मक आणि सादरीकरण परंपरांचे प्रतिबिंबित करपी सांस्कृतिक प्रदर्शनी असतली. तसेच गँगटॉक आणि लागच्या प्रमुख स्थळांक तांत्रिक भेटी दितले. वाणिज्य आणि उद्देग मंत्री पियुष गोयल हांणी नियात क्षमता आशिल्ल्या सगळ्या आदिवासी उत्पादनांक सरकार आंतरराष्ट्रीय बाजारपेठेन प्रोत्साहन दितलो असे सांगला. केंद्रीय आदिवासी व्यवहार मंत्री जुआल ओराम हांच्या उपस्थितीन नवी दिल्लीत आदिवासी व्यवसाय परिषद 2025 उलयताना तांणी हे म्हणले. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमधी आदिवासी वस्तू आणि हस्तकले खातीर प्रचंड संधी उपलब्ध असतात. आदिवासी उत्पादनांक या निमतान आणि बाजारपेठेन प्रवेश मेळचो म्हणून एक योजना सध्या विकसित करतात ज्याका लागून नियात प्रोत्साहन बळकट जातली. सरकाराच्या प्रयत्नांचेर उजवाड घालतना मंत्र्यांनी आदिवासी समुदायाच्या 12 लाख सदस्यांच्या उत्कर्षा खातीर 3,900 वनधन केंद्रांनी उत्प्रेरक म्हणून काम केलां असे नमूद केले. तांणी या वर्सा आदिवासी व्यवहार मंत्रालया खातीर अर्थसंकल्पीय तरतूद 50% वाडयल्या असे प्रतिपादन केले. दिल्लीत लाल किल्ल्या कडेन जाल्ल्या दहशतवादी हल्ल्यांतल्या जिवीतहानीबद्दल केंद्रीय मंत्रिमंडळ आयज तीव्र शोक व्यक्त करपी ठराव मंजूर केला. निष्पाप जिवीतहानी जाल्ल्यांच्या सन्मानात मंत्रिमंडळान 2 मिनटां मौन पाळे. राष्ट्रीय सुरक्षे खातीर आणि प्रत्येक नागरिकाच्या सुरक्षितेक आपल्या कायम वचनबद्धेप्रमाण सगळ्या भारतीयांच्या सुरक्षितेक आपल्या कायम वचनबद्धेप्रमाण जीवन आणि कल्याण सुरक्षित दौरपाक सरकाराच्या दृढ संकल्पनाक मंत्रिमंडळान परत एकदा मान्यताय दिल्या. मंत्रिमंडळाच्या बसके उपरांत नवी दिल्लीत माध्यमांक माहिती दितना केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव हांणी ह्या निरर्थक हिंसाचारांतल्या बळी मंत्रिमंडळांक श्रद्धांजली ओपता आणि शोकसंतप्त कुटुंबाकडेन मनापासून संवेदना व्यक्त करता अशें म्हणलें. मंत्रिमंडळान ह्या भायर कृत्याचो स्पश्टपणान निषेध केला. मंत्री वैष्णव हांणी मंत्रिमंडळान सगळ्या प्रकारच्या दहशतवादा बद्दल शून्य सहनशीलतेच्या धोरणा बद्दल भारताच्या अटल वचनबद्धतेचो पुनरुच्चार केला. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी आयकतात.
भाई अब खेती में पानी की बचत और पैसे की बचत दोनों होंगी. वो कैसे? अब नए जीएसटी में ड्रिप इरिगेशन सिस्टम पर लगभग 9000 रुपए की बचत.
वाह, लागत भी कम और फायदा ज्यादा.
भाई खेती हुई और आसान और पैदावार भी बेहतर.
नेक्स्ट जेन जीएसटी, बेटर एंड सिंपलर.
संविधान विधेयक 2025, जम्मू काश्मीर पुनर्गठन विधेयक 2025 आणि केंद्रशासित प्रदेश सरकार विधेयक 2025 हांची तपासणी करपा खातीर संसदेच्या संयुक्त समितीचे अध्यक्ष म्हणून भाजपा खासदार अपराजिता सारंगी हांची नेमणूक झाल्या. भाजपा कडल्यान 15, एनडीए घटक पक्षांतल्यान 11 आणि 1 नामांकित वांगडी असा. भाजपाच्या लोकसभेचे खासदार रविशंकर प्रसाद मेहताब, प्रधान बरुआ, बृंदन मोहन अग्रवाल, विष्णुदयाल रामडी, अरुणा पुरुषोत्तम भाई रुपाला आणि अनुराग ठाकूर हे समितीन असात असे लोकसभेच्या बुलेटिनात म्हणला. बिहार विधानसभा वेचणुके खातीर मतमेजणी फाल्यां जातली. बिहारातल्या 38 जिल्ह्यांतल्या 46 मतमेजणी केंद्रांनी ही मेजणी जातली. सगळ्या उमेदवारांचे वेचणुकेचो फुडार सीलबंद केल्ली इलेक्ट्रॉनिक मतदान मशिनां ईव्हीएम खर सुरक्षेत स्ट्रॉंग रुमांत दवरली. प्रोजेक्ट चिता अंतर्गत बोत्सवाना आयज भारताक स्थलांतरा खातीर चिते सुपूर्द करतले. बोत्सवानाच्या भेटीर आशिल्ल्यो राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि तांच्या बोत्सवाना समपदस्त डुमा बोको हांच्या मदल्या द्विपक्षीय चर्चेच्या काल जाल्ल्या निमण्या संयुक्त पत्रकार परिषदेन ही घोषणा केली. कॅनडाच्या नायगरा शारांत जाल्ले G7 विदेश वेव्हार मंत्र्यांच्या बसकेंत ऊर्जा सुरक्षा आणि गंभीर खनिजा विशीं संपर्क सत्रांत विदेश वेव्हार मंत्री डॉ एस जयशंकर हांणी वांटो घेतलो. हे बसके वेळार डॉ जयशंकर हांणी भारताचो दृष्टीकोन मांडलो. चड आंतरराष्ट्रीय सहकार फुडें वचपाचो मार्ग आणि हे संबंधित आंतरराष्ट्रीय भागीदारांक घेऊन रचनात्मक वावर करपाक भारत तयार असा असं तांणी सांगले. संवसारीक पुरवण आणि बाजारपेठेतल्या अडचणींतल्यान अडचणीची तांणी नोंद घेतली. हाचे आदी विदेश वेव्हार मंत्र्यांनी दर्यावेला सुरक्षा आणि समृद्धीचेर संपर्क अधिवेशनातही वांटो घेतलो. दर्यावेला मळार भारताचो पहिलो प्रतिसाद दिवपी देश म्हणून उदय आणि संयुक्त सराव आणि रसद करारा वरवीं भारत पॅसिफिकांत भागीदारी आणि घटमूट करपाचे यत्न हांचेर विदेश वेव्हार मंत्र्यांनी भर दिलो. 4 दिसांच्या राष्ट्रीय आदिवासी चित्रपट महोत्सव आणि कार्निवलाची सुरवात काल मणिपुराच्या राजधानीत इम्फालान जाजांतीय गौरव वर्षाच्या उत्सवाचा एक भाग म्हणून झाली. या महोत्सवात 9 राज्यांतले 23 आदिवासी चित्रपट दाखवले आणि सिनेमा आणि संस्कृताई वरवीं भारताच्या विविध आदिवासी दायजाची परब मनिली. देशांतल्या आदिवासी समाजातल्या आदिवासी सिनेमा संस्कृताय आणि सृजनशील अभिव्यक्तीचो प्रचार आणि उत्सवाचो हेत या महोत्सवात आसपावता असे मणिपुराचे अतिरिक्त मुखेल सचिव अनुराग बाजपेयी हांणी सांगले. गोयच्या रिओ रिसॉर्टात फिडे संवसारीकरण सर्तीन 2025च्या 4थ्या फेरयेची सुरवात झाली आणि पहिल्या खेळात 16 खेळांतले 14 खेळ बरोबरीन सोपले. 5 भारतीय खेळगडू आर प्रज्ञानंदा, अर्जुन एरिगेसी, पेंटला हरिकृष्णन, प्रणव वेंकटेश आणि कार्तिक वेंकटरामन हे त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांसहित गुण समायिक करपी खेळाडू मदीं आशिल्ले. 4थ्या फेरयेच्या दुसऱ्या खेळात प्रज्ञानंदा उझबेकिस्तानाचे नॉर्देबिक याकुबोया आड हारलो आणि फिडे बुद्धिबळ विश्वचषक 2025 वर्षाची आपली मोहीम सोपयली. परतून एक फावट आयच्यो मुखेल खबरो. भूतानाचे राजा जिग्मी खेसर नामग्याल वांगचुक हांच्या निमंत्रणावेल्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 11 आणि 12 नोव्हेंबर भूतानाच्या राजकीय दौऱ्यार आशिल्ले. सिक्कीमात आयज 13व्या आंतरराष्ट्रीय पर्यटन मार्टाचे उक्तावण केंद्रीय पर्यटन आनी संस्कृती मंत्री गजेंद्र सिंग शेखावत करतले. वाणिज्य आनी उद्देग मंत्री पियुष गोयल हांणी नियात क्षमता आशिल्ल्या सगळ्या आदिवासी उत्पादनांक सरकार आंतरराष्ट्रीय बाजारपेठेन प्रोत्साहन दितले अशें कळयले. दिल्लीत लाल किल्ल्या कडेन जाल्ल्या दहशतवादी हल्ल्यांतल्या जिवीतहानी बद्दल केंद्रीय मंत्रीमंडळ आयज तीव्र शोक व्यक्त करपी ठराव मंजूर केला. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोंपल्यो. मुखावेलें राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयज सांजे 6:30 मिनटांचेर आयकूंक मेळटलें. नमस्कार.